नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ते आज केवडिया येथील एकता नगरमध्ये 1,140 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तसंच ई बसना हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या हस्ते 150 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. ज्येष्ठ भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मुझफ्फरपूर आणि छपरा इथं आज निवडणूक सभा घेणार आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये 11:30 आणि छपरा इथं 2:45 सभांना संबोधित करतील. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची पत्रकार परिषद होणार आहे. भाजपाध्यक्ष JP नड्डा नालंदा जिल्ह्यातील बरोनी आणि नागरनौसा इथं जाहीर सभांना संबोधित करतील. आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांना अभिवादन केलं. महर्षी दयानंद सरस्वती यांनी वेदांचे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचून अविस्मरणीय भूमिका बजावली आहे असं शहा यांनी एका संदेशात म्हटलं आहे. महिला शिक्षण समता आणि सन्मानासाठी त्यांनी चळवळी घडवल्या. तसंच बालविवाह पडदा पद्धती आणि सतीप्रथा यासारख्या सामाजिक कुप्रथा विरोधात समाजात जागरूकता निर्माण केली. गुरुकुल पद्धतीचं पुनरुज्जीवन करून महर्षी दयानंद यांनी भारताच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीचं महत्व पुन्हा अधोरेखित केलं. महर्षी दयानंद सरस्वती हे आजही प्रत्येक युवकासाठी चारित्र्य आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचे प्रेरणास्थान आहेत असं शहा यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 25,055 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून 7,410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून 297 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग आणि रस्त्यांसाठी 2,458 कोटी रुपये तर महामार्गाच्या 294 किलोमीटर लांबीच्या 7 कामांसाठी 4,749 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 8 रेल्वे स्थानकांच्या कामासाठी 1,476 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले असून कुंभमेळ्याव्यतिरिक्त आराखड्यामध्ये नसलेल्या नाशिक इथल्या श्रीराम काल आणि प्रकल्पासाठी 99,14,00,000 रुपये आणि ओझर इथल्या विमानतळाच्या विकासासाठी 640 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक इथल्या साधुग्रामच्या भूसंपादनासाठी 1,050 कोटी रुपये देखील राज्य शासनाने मंजूर केले आहेत अशी माहिती गेडाम यांनी दिली. मुंबई इथं झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्राधिकरणाच्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून विविध परवानग्यासाठी सुलभ प्रशासनासंबंधी वास्तुशास्त्रज्ञ संघटनेला माहिती देण्यात आली आहे. बृहन्मुंबई कार्यालयात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स आर्किटेक्ट अँड टाउन प्लॅनर्स असोसिएशन यांच्यासोबत धोरण तंत्रज्ञान नवोपक्रम आणि डिजिटल सेवांमध्ये सुलभ संवाद परिसंवाद सत्र संपन्न झालं. या परिसंवाद सत्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई कार्यालयामार्फत होत असलेल्या ऑनलाईन प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी जगभरातील रामभक्तांनी 3,000 कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितलं की राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत अंदाजे 1,500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. बांधकाम पूर्ण होईपर्यंत हा खर्च सुमारे 1,800 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पुढच्या वर्षाखेरपर्यंत राम मंदिर पूर्णपणे तयार होईल अशी ट्रस्टला आशा आहे असं मिश्र म्हणाले. ICC महिला विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. आज दुपारी नवी मुंबईतील डॉ DY पाटील स्टेडियमवर होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार 3:00 सुरु होईल. आकाशवाणीवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये 2:30 ऐकता येईल. दरम्यान काल रात्री गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर 125 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 50 षटकात 7 खेळाडू गमावत 319 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 194 धावांवर गारद झाला. परभणी इथं आज एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. बी रघुनाथ सभागृहात होणाऱ्या या अभियानात थॅलेसिमिया तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 1:00.